विरहाने व्याकुळ झालेल्या रामाने लता वृक्ष नद्या वन्य मृग जळ पर्वत या सर्वांना हा आर्त प्रश्न विचारला, पण कुणीही उत्तर देऊ शकलं नाही। आश्रमाच्या आसमंतात वस्ती करणारे मृग वारंवार दक्षिण दिशेकडे मानावळवून पाहू लागले। तेव्हा रामाना वाटलं सीता त्या दिशेला गेली असेल। ते दोघे भाऊ जानकीच्या शोधासाठी दक्षिण दिशेचा मार्ग आक्रमू लागले। श्रीराम पुन्हा पुन्हा सीतेच्या नावानं साद घालीत होते, निराशेनं स्फुंदत होते। वाटेमध्ये त्यांना काही फुलं मार्गावर सांडलेली आढळली। श्रीरामाने ती फुलं ओळखली की त्यांनीच आपल्या स्वतःच्या हाताने जानकीच्या केशकलापामध्ये खोवली होती। ती फुलं दृष्टीस पडताच श्रीराम आणखीनच गहिवरले आणि लक्ष्मणाला म्हणाले,
ही तिच्या वेणीतील फुले लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले। एक पदांचा ठसा राक्षसी छेदित गेला पदचिन्हासी, वादळे तुटली पद्मदले, वादळे तुटली पद्मदले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले। खचित लक्ष्मणा खचित या स्थली, रात्रिंचर कुणी छळी मैथिली, जिंकिली सतिका अंगबले, जिंकिली सतिका अंगबले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले। छिन्न हे धनु कुणाचे, जडाव त्यावर रत्न मण्यांचे, कुणाला कोणी झुंजविले, कुणाला कोणी झुंजविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले। वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणितयाचे, वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणितयाचे, राक्षसा कोणी आळविले, राक्षसा कोणी आळविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, पहा छत्र ते धूली धूसर, मोडून दांडा पडले भूवर, कुणीया सूता लोळविले, कुणीया सूता लोळविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले। प्रेत हो मुनी पडे सारथी, प्रेत हो मुनी पडे सारथी, लगाम तुटके तसेच हाती, तोंडते रुचिरे भेसुरले, तोंडते रुचिरे भेसुरले, लक्ष्मणा तिचितही पाडले पहा रथाते धूळ मोळके कणा मोळला तुटली चाके पहा रथाते धूळ मोळके कणा मोळला तुटली चाके बाणगी भवती विस्कटले बाणगी भवती विस्कटले लक्ष्मणा तिचितही पाहुले लक्ष्मणा तिचितही पाहुले खंड दृष्टीने न्याहाळीत नभ मरून थिजले ते बखरा सभ खंड दृष्टीने न्याहाळीत नभ मरून थिजले ते बखरा सभ कुणाचे वाहन हे असले कुणाचे वाहन हे असले लक्ष्मणा तिचितही पाहुले अनुमानाही पडे साकळे अनुमानाही पडे साकळे कोणी नेली सिया कुणीकडे अनुमानाही पडे साकळे कोणी नेली सिया कुणीकडे तिच्यासव दोघे का लढले तिच्यासव दोघे का लढले लक्ष्मणा तिचितही पाहुले लक्ष्मणा तिचितही पाहुले ऋता जिता वा मृता भक्षिता कैसी कोठे माझी सीता ऋता जिता वा मृता भक्षिता कैसी कोठे माझी सीता गूढते नाही आकळले गूढते नाही आकळले लक्ष्मणा तिचितही पाहुले लक्ष्मणा तिचितही पाहुले असेल तेथून असेल त्यानी परतून द्यावी राम स्वामिनी असेल तेथून असेल त्यानी परतून द्यावी राम स्वामिनी क्षात्रबल माथी प्रस्फुरले क्षात्रबल माथी प्रस्फुरले लक्ष्मणा तिचितही पाहुले लक्ष्मणा तिचितही पाहुले स्वर्गीय वातो असो अमानुष त्या कदाळ्या उसळे पौरुष स्वर्गीय वातो असो अमानुष त्या कदाळ्या उसळे पौरुष का बनिल तिनी लोक बले बले कापविन तीनी लोक बले लक्ष्मणा चीत ही पाबुले लक्ष्मणा चीत ही पाबुले।